विद्यार्थी मित्रांनो, या भागामध्ये म्हणजे विद्यापीठाने सहकार व्यवस्थापन पदविका हा एक वर्ष मुदतीचा शिक्षणक्रम सुरू केलेला आहे, त्यामध्ये आता आपण सहकारी कृषी व्यवसाय याबाबत आपण या एक तासामध्ये विचार करणार आहोत. सर्वप्रथम मी आपणास सांगू इच्छितो की मी नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातूनच हे जे कोऑपरेटिव्ह DCM डिप्लोमा इन कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट आणि बॅचलर इन कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट 3-year डिग्री कोर्स या कोर्सचा मी संयोजक होतो. या ठिकाणी एक जवळजवळ विद्यापीठामध्ये मी कॉमर्स फॅकल्टीला 7 ते 8 वर्ष काम केलं. माझं नाव प्राध्यापक कृष्णा लक्ष्मण फाले. मी सध्या अमरावती विद्यापीठातही बोर्ड ऑफ स्टडीजचा मेंबर आहे आणि इतरही ह्या ठिकाणी म्हणजे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पाठ्यपुस्तक निर्मितीमध्ये माझा बराचसा सहभाग आहे. त्यानंतर बरीचशी आपण पुस्तकं तज्ज्ञ लेखकांकडून लिहून घेतलेली आहेत आणि आणखी काही चालू आहेत त्याच्यामध्ये. जसे जसे काही रिवाइज्ड होतील, सिलेबस रिवाइज्ड होतील, त्याप्रमाणे आपण पुस्तकं अद्ययावत करण्याचा प्रयत्न करत आहोत, जेणेकरून विद्यार्थ्यांना एक जुनं ज्ञान जाणार नाही, एक अपडेट नॉलेज त्यांच्यापर्यंत पोहोचेल या दृष्टीने आमचा ह्या विद्यापीठाचा प्रयत्न आहे. सर्वप्रथम म्हणजे या विषयामध्ये सहकारी कृषी व्यवसाय 100 मार्काचा हा सुद्धा एक विषय आहे. त्याच्यामध्ये 4 पुस्तकं आहेत आणि ही 4 पुस्तकं जी आहेत त्याचा तपशील थोडक्यात असा आहे की एक आहे कृषी पतपुरवठा, पहिलं पुस्तक आहे. नंतर पणन व प्रक्रिया सहकारी संस्था, पणन म्हणजे मार्केटिंग आणि प्रक्रिया म्हणजे प्रोसेसिंग, पणन व प्रक्रिया सहकारी संस्था. तिसरं पुस्तक आपण कृषी व्यवसाय संज्ञापन म्हणजे त्याला आपण ॲग्री बिझनेस कम्युनिकेशन असं त्याला नाव देता येईल आपल्याला. आणि चौथं पुस्तक आपण केलेलं आहे बाजारपेठ आणि विक्री व्यवस्थापन, अर्थात त्याच्यामध्ये कृषी व्यवसायाशी निगडीत आपण ही 4 पुस्तकं तयार केली असल्यामुळं त्याचाच या ठिकाणी आपण उहापोह करणार आहोत. आणि ही पुस्तकं तयार करत असताना आपण बरेच कृषी विज्ञान केंद्र, त्यानंतर त्या विषयातले काही कृषीतज्ज्ञ, काही प्राध्यापक, अर्थतज्ज्ञ यांची मदत आपण ही पुस्तकं तयार करताना घेतलेली आहे. आणि त्यामुळं ही जी पुस्तकं आहेत ती सध्या तरी अद्ययावत ध्यानाने परिपूर्ण अशी आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला नाव ठेवायला जागा नाही, अर्थात नवीन याच्यामध्ये काही असं कन्सेप्टमध्ये काही असा बदल झालेला नाही. आणि आपण त्या संज्ञापनामध्ये जे आताचं आधुनिक संगणकीय ज्ञान जे आहे ते सुद्धा त्याच्यामध्ये आलेलं आहे. तर अशा रीतीनं आता याच्यामध्ये याची आपण जी प्रस्तावना तयार केलेली आहे या कोर्सच्या संदर्भात ती त्या अभ्यासक्रमाची प्रस्तावना मी थोडक्यामध्ये आपल्याला सांगू इच्छितो, म्हणजे जेणेकरून हे पुस्तक तयार करताना किंवा शिक्षणक्रम तयार करत असताना आपला मूळ हेतू काय होता हे आपणास लक्षात येईल. प्राचीन काळात अर्थशास्त्र स्वतंत्र शास्त्र मानले जात नव्हते. अर्थशास्त्र हा नीतीशास्त्र, राज्यशास्त्र, तर्कशास्त्र, मानसशास्त्र इत्यादी शास्त्रांचा एक भाग म्हणून मानला जात असे. इसवी सन 300 ते 321 कालावधीत कौटिल्याने अर्थशास्त्र नावाचा ग्रंथ लिहिला होता. या ग्रंथात राजकीय अर्थव्यवस्थेच्या सर्व सिद्धांतांचे स्पष्टीकरण करण्यात आलेले आहे. अर्थशास्त्राच्या व्याख्या अनेक विद्वानांनी केल्या आहेत. अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांना यापैकी काही ठराविक व्याख्या लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे. कृषी अर्थशास्त्र हा अर्थशास्त्राचा एक भाग असून आजच्या आधुनिक काळात शेती हा व्यवसाय अत्यंत शास्त्रीय पद्धतीने मोठ्या प्रमाणात केला जातो. जगातील 2/3 लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. त्यामुळे शेती व्यवसायाचे स्वतंत्र अर्थशास्त्र निर्माण झाले आहे. आज भारताचा विचार केला तर जवळजवळ 35% उत्पन्न शेती व्यवसायातून प्राप्त होते. शेती व्यवसाय हा भारतीय अर्थव्यवस्थेचा आत्मा आहे. वाढत्या लोकसंख्येच्या अन्नाचा प्रश्न, पशुसंवर्धनासाठी लागणारा चारा, उद्योगासाठी लागणारा कच्चा माल शेती व्यवसायातून पुरविला जातो. आज प्रगत राष्ट्रांच्या अर्थशास्त्राचा विचार केला तर त्यांचे अर्थशास्त्र शेती व्यवसायाच्या माध्यमाने प्रगत झाल्याचे दिसून येते. औद्योगिक क्रांतीबरोबर त्यांनी जी कृषी क्रांती केली त्यामुळेच त्यांचे सर्व आर्थिक क्षेत्र प्रगत व बळकट होत गेले आहे. आधुनिक काळात आर्थिक योजना व विकास यशस्वी होण्यासाठी कृषी व्यवसायाची प्रगती होणे आवश्यक आहे. त्यामुळेच कृषी अर्थशास्त्रास स्वतंत्र आणि महत्वाचे स्थान लाभलेले आहे. म्हणजे आपण सुरुवातीला या पुस्तकाची प्रस्तावना करत असताना कृषी व्यवसायाला स्वतंत्र असा आर्थिक दर्जा देण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आणि तो भारताच्या पंचवार्षिक योजनामध्ये सुद्धा आपण त्याला अग्रक्रमाने स्थान दिलेलं आहे. आता सहकारामध्ये म्हणजे सहकारी कृषी व्यवसाय हा जो विषय आहे, या कृषी व्यवसायाशी अनेक प्रश्न निगडित आहेत. कारण आपण ॲग्रो बेस्ड कोऑपरेटिव्ह असं म्हणतो, कृषी आधारित सहकारी संस्था. आता कृषीवर आधारलेल्या अनेक सहकारी संस्था आपल्या राज्यामध्ये आहे, हिंदुस्थानात पण आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर सहकारी सूत व कापड गिरण्या द्यावं लागेल, सहकारी साखर कारखाने आहेत. म्हणजे कृषीपूरक व्यवसायच आहे. सहकारी दुग्ध व्यवसाय आहे, हा सुद्धा कृषीपूरक व्यवसाय आहे. म्हणजे असे व्यवसाय, म्हणजे शेती करत असताना, शेती करता करता आपल्याला त्याच्या आधारे जे जोडधंदे उभे करायचे आहेत, म्हणजे नुसतं शेती व्यवसायावर आपल्याला निर्भर राहून चालणार नाही. कारण त्याच्यातून आपल्याला कदाचित आपला उत्पादनावरचा जो आपण खर्च म्हणतो तो सुद्धा भरून येणार नाही. परंतु त्याला पूरक जर असे जोडधंदे केले, व्यवसाय केला, तर आपल्याला त्याच्यापासून बरीचशी लाभप्राप्ती होऊ शकते. आणि म्हणून याच्यावर सुद्धा आपल्याला जोर देण्याची आवश्यकता आहे. एकीकडे जगामध्ये, म्हणजे आपला भारत आज 70% लोकसंख्या ही शेतीवर आधारित आहे असं आपण म्हणतो. शेतकरींची संख्या भरपूर आहे. मग तू हातबट्ट्याची काय होईना, परंतु परंपरागत शेती करणारे लोक आपल्या भारतामध्ये भरपूर आहेत. उत्पादन खर्चावर त्यांची आधारित आम्हाला भाव मिळावा याची मागणी आहे. वर्षाचं वार्षिक अंदाजपत्रक सादर करताना कृषीचं अंदाजपत्रक हे स्वतंत्र असावं अशी पण आपली मागणी आहे. त्याच्यामध्ये अनेक शंका कुशंका उपस्थित झाल्यानंतर तांत्रिकदृष्ट्या किंवा ज्याला आपण प्रोफेशनल म्हणू, म्हणजे शेतीचं व्यावसायिकीकरण कसं केलं जाईल या दृष्टीने आता विचार करायला लागलेला आहे. आणि म्हणूनच अलीकडे आपण पाहतो की कॉर्पोरेट शेती की सहकारी शेती, याच्यावरचा माझा लेख एक सुंदर लेख ॲग्रोवनमध्ये आलेला आहे मागच्याच महिन्यामध्ये. कॉर्पोरेट शेती की सहकारी शेती, कोऑपरेटिव्ह फार्मिंग आणि कॉर्पोरेट फार्मिंग याची तुलनात्मक आपण अभ्यास करून तो ॲग्रोवनमध्ये तो एक लेख मागच्याच महिन्यामध्ये आलेला आहे. तो सुद्धा एक वाचल्यासारखा आहे. आणि सध्या ह्या शेतीचे म्हणजे बरेचसे त्याच्यामध्ये ते आत्मा एक संस्था आहे, नंतर गट शेती आपण म्हणतो ते आहे, आणि सहकारी शेतीचा प्रयोग जो आपण सुरुवातीला केला होता तिकडे 1954-60 पंडित नेहरूंच्या कालावधीमध्ये, तो प्रयोग अयशस्वी झाला. त्याच्यामध्ये बरंचसं आपल्याला शेतीमध्ये नुकसान सोसावं लागलं आणि म्हणून त्या सहकारी शेती संस्था बंद पडल्या. आणि अलीकडच्या काळात सुद्धा आता हा ट्रेंड म्हणजे जो आहे बदल व्हायला लागलेला आहे. शेतीमधून मल्टी क्रॉप सिस्टीम ही आता कालबाह्य झालेली आहे. म्हणजे बहुविध पीक पद्धती ज्याला आपण म्हणतो ना, जसं विदर्भ मराठवाड्यामध्ये शेतीमध्ये सर्वच झालं पाहिजे. मग त्याच्यामध्ये सोयाबीन झाली पाहिजे, तूर झालं पाहिजे, कापूस झालं पाहिजे, हरभरा झालं पाहिजे, डाळ झाली पाहिजे, अशा प्रकारच्या शेतकऱ्यांच्या म्हणजे त्यांच्या ज्या जीवनावश्यक गरजा राहत होत्या खेड्यातल्या शेतकऱ्यांच्या, ते संपूर्ण उत्पन्न शेतीतून मिळावं आणि आपलं कौटुंबिक जो उदरनिर्वाह आहे त्याच्यावर चालावं, अशा प्रकारची भूमिका पूर्वी राहत होती. आणि मग कालांतराने ती शेती सर्वच आपण पिकांकडे म्हणजे पिकं तर सर्वच घ्यायचे पण त्याच्यावर दुर्लक्ष व्हायचं, मग त्याच्यामुळे भरकोस असं उत्पन्न आपल्याला मिळत नव्हतं. आणि मग हा साधारणपणे हा कल आता थोडासा बदलत चाललेला आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला दरवर्षी पीक पद्धती सुद्धा बदलते आहेत. म्हणजे ज्या ठिकाणी एकदा आपण कापूस घेतला त्या ठिकाणी दुसऱ्यांदा कापूस लावण्याची पद्धत नाही, का सोयाबीन घेण्याची पद्धत दुसरं असं चेंज करतात. आता क्रॉप सिस्टीममध्ये चेंज करतात, अत्याधुनिक साधनं आलेली आहेत, शेतीवरचं जे आपण मॅनपॉवर किंवा लेबर जे सिस्टीम आहे ते कमी झाली आहे यांत्रिकीकरणामुळे. कारण आज शेतावर काम करणारा मजूर म्हटला तर 250-300 रुपये रोज त्याला द्यावं लागतो, ते परवडत नाही. आणि म्हणून जी आता ही एक शेतीची संकल्पना आहे की गटाने ती शेती करणे, म्हणजे त्याच्यावरचा तो खर्च विभागून जाईल, मग ती सहकारी शेती का असेना किंवा कॉर्पोरेट शेती का असेना, पण त्या पद्धतीनं आपण आपली भूमिका आता थोडीशी बदलण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. आणि शेती ही अर्थक्षम कशी होईल या दृष्टीने लोकांचा त्याच्यामध्ये विचार बळावलेला आहे. आता या पुस्तकामध्ये पहिलं जे पुस्तक आहे आपलं याचं कृषी याच्यावरचं कृषी पतपुरवठा, कृषी पतपुरवठा हे फार म्हणजे जेव्हा भारत स्वतंत्र नव्हता, ब्रिटिशांच्या काळात होता किंवा त्याच्या आधी जरी आपण तुम्ही पेशवेकालीन इतिहास बघितला किंवा मुसलमानी रियासत जरी आपण बघितली, तरी शेतीसाठी कर्ज देणारे श्रीमंत शेतकरी किंवा सावकार होतेच त्यावेळेसही. त्याच्याशिवाय त्याला पर्याय, कारण कोऑपरेटिव्ह फायनान्सिंग सिस्टीम ही अस्तित्वातच नव्हती. ही अस्तित्व आली नंतर 1904 नंतर, भारताचा जो पहिला सहकारी कायदा झाला 1904 त्याच्यानंतर ही अस्तित्वात आली. पण त्यापूर्वी मात्र शेतकऱ्याला छोट्या छोट्या रकमा घेण्यासाठी सुद्धा सावकारी पेढ्या असेल किंवा त्यांच्याच शेतकरी बांधव जो श्रीमंत असेल किंवा इतर जे काही व्यवसाय करणारे व्यापारी असतील त्यांच्याकडूनच त्याला कर्ज घेऊन आपल्या शेतीचा उदरनिर्वाह करता येत होता. नंतर 1904 मात्र सहकारी कायदा झाल्यानंतर भारतामध्ये 1904 हा पहिला सहकारी कायदा आहे आणि तो याच्यातूनच निर्माण झालेला आहे, शेतीच्या याच्यातूनच. कारण शेतीसाठी जे शेतीसाठी घेतलेलं कर्ज त्याच्यावर झालेलं अवास्तव कर्जाचा डोंगर आणि त्याच्यावरचं व्याज आणि सावकारांनी त्याची केलेली लुबाडणूक याच्यातूनच हा सहकारी कायदा अस्तित्वात आला, हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आणि शेतकऱ्यांची सावकाराच्या तडाख्यातून सोडवणूक करण्यासाठी म्हणून मग आपण सहकारी चळवळ 1904 सुरुवात केली. आता याच्यामध्ये कृषी पतपुरवठा म्हणजे शेतीला लागणारा पतपुरवठा हा सहकारी संस्थेकडून व्हावा आणि त्याच्यासाठी मग वेगवेगळ्या यंत्रणा निर्माण व्हावा त्या सहकारी तत्वावर, सहकारी यंत्रणेमध्ये तशी व्यवस्था निर्माण करावी या दृष्टीनं शास्त्रांनी बरंचसं लक्ष दिलं. आणि म्हणून 1904 आपण सर्वप्रथम सेवा सहकारी संस्था, ज्याला आपण गावामध्ये प्राथमिक सेवा सहकारी संस्था म्हणतो की नाही, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी, त्या अस्तित्व आल्या 1904. आणि त्याच्यानंतर म्हणजे 1904 सेवा सहकारी सोसायट्या शेतकऱ्यांना कर्ज देत होत्या, म्हणजे शासन हे डायरेक्ट कर्ज सेवा सहकारी सोसायट्यांना द्यायचं शेतीसाठी पतपुरवठा आणि मग ह्या सेवा सहकारी सोसायट्या शेतकऱ्यांना कर्ज द्यायचं. ही द्विस्तरीय रचना होती, द्विस्तरीय. पण मग हे काही त्याच्यामध्ये लॅकुना किंवा दोष निर्माण झाले आणि सरकारच्या लक्षात झालं की नाही बा सेवा सहकारी सोसायटीचं हे काम नव्हे कर्ज देण्याचं, ही तर सर्व्हिस सोसायटी आहे, शेतकऱ्यांना सर्व्हिस द्यायला पाहिजे आणि काहीतरी वेगळं त्यांना मार्गदर्शन व्हायला पाहिजे म्हणून सेवा सहकारी सोसायटीची आवश्यकता आहे. आणि म्हणून शास्त्राने मग 1912 सन 1912 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची निर्मिती केली. म्हणजे खऱ्या अर्थानं 1912 ह्या बँका निर्माण झाल्यामुळं शेतीला कर्ज पुरवठा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मार्फत त्या सभासदांना, म्हणजे जो सभासद होईल त्या विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचा त्याच्यापर्यंत, म्हणजे हे त्रिस्तरीय रचना मग आपण निर्माण केली. म्हणजे पहिले द्विस्तरीय होती आणि 1912 मग आपण जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका स्थापन करून त्रिस्तरीय अशी कोऑपरेटिव्हची आपण रचना केली त्याच्यामध्ये. आणि मग त्याच्यामध्ये साधारणपणे एक चांगलं स्वरूप त्याला यायला लागलं. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्याला एक बँक, नंतर आज म्हणजे आज जर आपण त्यांची परिस्थिती पाहिली तर जवळजवळ 30-32 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे. नवीन काही जिल्हे झाले त्याच्यामध्ये बँका नाही आहेत, त्याची प्रक्रिया सुरू आहे. उदाहरणार्थ जसं आता पालघर आहे किंवा वाशिम आहे, नंतर पालघर वाशिम तिकडे हिंगोली एक नवीन जिल्हा झाला होता मराठवाड्यामध्ये, तिथं बँका नाही आहेत. त्या अकोल्याचं ते वाशिम आहे एक, अकोल्याचं म्हणजे जे त्यांचे आधीचे बँका होत्या त्याच बँकांच्या मार्फत ते काम करतात. तर ह्या बँका होऊन जातील हळूहळू. म्हणजे आता सध्या 35 जिल्हे आहे, पालघर धरून 36 जिल्हे होतात आता, तेवढ्या बँका निर्माण होतील हळूहळू. आणि विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्या ज्या महाराष्ट्रामध्ये आहेत त्यांची संख्या 22,000 आहे. म्हणजे 22,000 विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये विखुरल्या गेलेल्या आहेत आणि ह्या सेवा सहकारी सोसायटीच्या माध्यमातून कर्ज पुरवठा केला जातो. आणि मग म्हणजे जसं आपण पाहिलं की विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्या, मग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वर सुद्धा एक आपण महाराष्ट्र शिखर सहकारी बँक ज्याला आपण म्हणतो किंवा ज्याला महाराष्ट्र राज्य सहकारी बँक नाव आहे ती आपण स्थापन केलेली आहे. म्हणजे हे 4-tier स्ट्रक्चर झालं. म्हणजे मुंबईला महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, गाव पातळीवर खेड्या पातळीवर जवळजवळ 22,000 सेवा सहकारी संस्था, आणि मग त्यांच्या मार्फत सभासदांना होणारा कर्ज, शेतीसाठी होणारा कर्ज पुरवठा, हे स्ट्रक्चर आता आहे. आता याच्यामध्ये सुद्धा म्हणजे संपूर्ण कर्जाचा पुरवठा महाराष्ट्र राज्य सहकारी बँक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना देऊ शकत नाही, कारण शेवटी जे फंड्स आहे ते शासनाकडूनच या बँकांना फार मोठ्या प्रमाणामध्ये मिळतात. कारण प्रामुख्याने ह्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका शेतकऱ्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी आपण या स्थापन केलेल्या आहे. त्यामुळे सर्वसाधारणपणे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला सुद्धा नाबार्ड या बँकेकडून कर्ज पुरवठा होतो. म्हणजे नॅशनल बँक फॉर ऍग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट, तर हे यापूर्वी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून पतपुरवठा होत होता शेती कर्ज पुरवठा, परंतु रिझर्व्ह बँकेचा व्याप हा वाढत गेला, विस्तार होत गेला, त्याच्यामुळे त्याच्यातून ते शेतीसाठी जर कर्ज पुरवठा करणारे जे काही सेक्शन्स आहे ते त्याच्यातून अलग करून मग ही राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक म्हणजे नाबार्ड ही आपण स्थापन केली. आणि अशा रीतीनं हा शेतीसाठी कर्ज पुरवठा आपल्याला आता दिसतेच आहे. आपण बघतोच आहे की महाराष्ट्र राज्य सहकारी बँक एक नावाजलेली बँक आहे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आपण बघतो आणि नाबार्डचं स्वरूप आणि धोरण आपल्याला माहीत आहे. तर हे झालं शेती कर्ज पुरवठा, म्हणजे कॉपरेटिव्ह सहकारी स्तरावर शेतीसाठी कर्ज पुरवठा करणारी ही प्रमुख बँक आहे असं आपण म्हणायला काही हरकत नाही. त्याच्यानंतर यामध्येच कृषी पतपुरवठ्यासाठी सुद्धा आपण आणखी एक, तुम्हाला आठवत असेल की भूविकास बँक होती, म्हणजे राज्य सहकारी बँकेकडून तुम्हाला शेतीसाठी अल्प आणि मध्यम मुदतीचा कर्ज पुरवठा केला जात होता. म्हणजे साधारणपणे तीन ते पाच वर्ष किंवा सात वर्षापर्यंतचा, आणि दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा 10 वर्ष कि 15 वर्ष 20 वर्ष, तर ह्या आपल्या याच्यामध्ये जिल्हा सहकारी भूविकास बँका होता। महाराष्ट्राच्या स्तरावर सुद्धा स्टेट लेवलला ही महाराष्ट्र राज्य कृषि बहुउद्देशीय विकास बँक म्हणून तिचं नाव आहे। परंतु आता सध्या ह्या बँका शासनाने असा निर्णय घेतलाय की या बँकांचं काम तसं आता काही फारसं राहिलेलं नाही, कारण मागचं कर्ज बरसं थकित आहे, ते येणं आहे, आणि त्याच्यामुळे ह्या बँका पूर्णपणे मोडीत काढण्याचा सरकारने हा निर्णय घेतलेला आहे। आणि जो दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा या बँकेकडे होता, तो दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा सुद्धा बऱ्याचशा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी सुरू केल्यामुळे आता त्या बँकेची तशी आवश्यकता नाही। आता फक्त वसुलीचा प्रश्न आहे, तो शासन स्तरावर त्यांचे जे काही अधिकारी असेल ते वसुलीच्या स्तरावर ते त्यांचा प्रयत्न करत असतात। तर हा एक यांचा भाग झाला। म्हणजे शेतीसाठी मेजर जर स्ट्रक्चर असेल आपलं, तर हे स्टेट कोऑपरेटिव्ह बँक, डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक आणि प्रायमरी ऍग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी हे स्ट्रक्चर आवश्यक आहे। फक्त याला लागणारा वेळोवेळी शासनाकडून जो लागणारा अर्थपुरवठा आहे, तो अर्थपुरवठा करण्यासाठी मात्र नाबार्ड या बँकांना, म्हणजे शिखर बँकेला, महाराष्ट्राच्या सहकारी बँकेला वेळोवेळी अर्थसहाय्य करते। मग त्याच्यामध्ये शासनाचे बरेचसे धोरण येतात, दुष्काळ असेल किंवा काही नैसर्गिक आपत्ती असेल तर त्याच्यामध्ये कर्जाची माफी दिली जाते, त्याचे व्याजाचे दर कमी केले जातात, त्याच्यानंतर कधी कधी कर्जपुरवठा सुद्धा माफ केला जातो त्यांचा, जे त्यांच्यावर जे कर्जाचा डोंगर चढलेला असतो, तर आणि काही पॅकेज पण दिले जातात आणि ते गव्हर्नमेंट त्या बँकांना भरपाई देते। म्हणजे त्या बँकांवर असं त्याचं काही असं अशा प्रकारचं काही लोड नाही त्याच्यामध्ये। म्हणजे समजा शेतकऱ्याचं कर्ज माफ करायचं असेल आणि जे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी कर्ज दिलं असेल, तर त्याच्या कर्जाची भरपाई शासन ही करत असते। म्हणजे ती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या खिशातून म्हणा एक रक्कम सुद्धा त्याच्यातून जात नाही किंवा नाबार्डकडून सुद्धा जात नाही। बँक वेळोवेळी त्याच्यामध्ये शासन त्या प्रकारे डिसिजन घेते आणि शेतकऱ्यांना बऱ्याचशा सेवा पुरवण्याचं काम करते। त्यानंतर याच्यामध्ये आणखी ह्या अर्थव्यवस्थेमध्ये एक राष्ट्रीय, मगाशी आपण एका याच्यामध्ये व्याख्यानामध्ये उल्लेख केलेला आहे, तो म्हणजे राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ, अतिशय महत्वाची संस्था आहे ही, ज्याला आपण एनसीडीसी म्हणतो। शेतीसाठीचा कर्ज पुरवठा केला जातो किंवा कृषीवर आधारित ज्या मोठमोठ्या सहकारी संस्था निर्माण झालेल्या आहेत, उदाहरणार्थ दूध उत्पादक प्रक्रिया सहकारी संस्था, सहकारी साखर कारखाने, सहकारी सूत गिरण्या, सहकारी धान गिरण्या, सहकारी नंतर जिनिंग अँड प्रेसिंग कोऑपरेटिव्ह सोसायट्या, म्हणजे कृषी म्हणजे कापसावर ज्या प्रक्रिया करणाऱ्या संस्था आहेत, त्या अशा मोठमोठ्या ज्या संस्था आहेत त्यांना अर्थसहाय्य एनसीडीसी अतिशय कमी व्याजदराने उपलब्ध करून देते। कोणाला? अशा प्रकारच्या ज्या संस्था आहेत त्यांना। आता एनसीडीसीची पॉलिसी काय आहे की एनसीडीसीकडे ते कर्जाचं हे गेलं, तुमचं मागणी गेलं किंवा प्रोजेक्ट रिपोर्ट तुम्ही तयार करून, त्यांचे रिजनल ऑफिसेस आहे, आपल्या महाराष्ट्रासाठी पुण्याला रिजनल ऑफिस आहे, हेड ऑफिस जरी दिलेलं असलं तरी महाराष्ट्रात रिजनल ऑफिस आहे, तिथून तुम्हाला त्या प्रकारे संपूर्ण जे काही फॉर्म्स असेल कर्ज पुरवठ्याचे, काही नॉर्म्स असेल, काही नियम असेल, काही प्रोजेक्ट तयार करण्याचे असेल, तर तिथून तुम्हाला तांत्रिक सहाय्य आणि मार्गदर्शन केले जाते आणि त्या संस्थेनं तशा प्रकारचा प्रोजेक्ट सादर केल्यानंतर ती संस्था, म्हणजे दिल्लीला जी असलेले मुख्य हेड ऑफिस आहे एनसीडीसी, नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, ती मग त्या प्रकल्पाला मंजुरी देते। आता मंजुरी देताना एनसीडीसी डायरेक्ट त्या ऊस कारखान्याला कर्ज देणार नाही किंवा एखादी डेअरीची संस्था असेल त्याला कर्ज देणार, डायरेक्ट कर्ज देत नाही, हा इथं फरक आहे। जसं एमएससी बँक डायरेक्ट कर्ज देते सेवा सहकारी सोसायट्यांना, पण एनसीडीसी मात्र देत नाही। एनसीडीसी काय करते, तो गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचाच तो एक भाग आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्याच अंडरटेकिंग ती संस्था आहे, परंतु त्या संस्थांना म्हणजे काय त्याची कर्जाची रक्कम फार मोठी असते ना, कोटी, 20-10 कोटी, 5 कोटी. एखादा साखर कारखान्याचा प्रकल्प उभा करायचा असला तर 50 कोटी रुपये लागतात. त्याच्यामध्ये स्वतःचं कॅपिटल असते, साखर कारखान्यांचं, सभासदांचं असते, स्टेट गव्हर्नमेंटचं कॅपिटल असते, शेअर कॅपिटल, एनसीडी सुद्धा त्याच्यामध्ये. आणि कर्ज त्या संपूर्ण ते प्रोजेक्ट पाहून मग ती एनसीडीसी कर्ज पुरवठा त्याला करते आणि शासनाला बांधून घेते. महाराष्ट्र शासन जे आहे, महाराष्ट्र शासन असं बांधून घेते की बाबा या अमुक अमुक सहकारी साखर कारखान्याने कर्ज पुरवठा दिलेला कर्ज पुरवठा वेळीच परतफेड केला नाही तर महाराष्ट्र शासनाकडून तो कर्ज पुरवठ्याची भरपाई करून घेईल, असं अंडरटेकिंग घेतल्यानंतरच त्या कारखान्याला कर्ज मंजूर होते. म्हणजे ही याच्यामध्ये हा फरक आहे याच्यामध्ये. म्हणजे थोडक्यात असं की कारखाना जर असमर्थ ठरला तर त्याची भरपाई करून देण्याची जबाबदारी ही महाराष्ट्र शासनावर येते. हा एक महत्वाचा भाग त्याच्यामध्ये आहे. असं का ठेवलं असेल त्यांनी, म्हणजे याचाही सुद्धा विचार करण्याची गरज आहे की शेवटी कर दिलेलं कर्ज हे परत आलं पाहिजे. पैसा हा शासनाचा आहे, तो इतर संस्थांनाही उपयोगी पडला पाहिजे. निवड एका संस्थेला गेलं आणि त्यांनी हे केलं तर अशा प्रकारची या ठिकाणी भूमिका नाही, कारण त्या शासन सेंट्रल गव्हर्नमेंटकडून त्यांना फंड्स मिळतात एनसीडीसीला. म्हणजे एनसीडीसीचे सुद्धा स्वतःचे फंड्स नसतात, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे फायनान्स डिपार्टमेंटचे त्यांच्याकडे हे संपूर्ण अर्थपुरवठा होतो आणि त्याच्यातून मग हे संपूर्ण अशी सहकारी वित्तीय पुरवठ्याची जी यंत्रणा आहे अशा प्रकारे ही बांधली गेलेली आहे. अतिशय महत्वाचं आहे. याच्यामध्ये शेतकऱ्याचा कोणत्याही प्रकारचं नुकसान झालं हे झालं त्याला सबसिडी दिली जाते कारखान्याला, त्याच्यानंतर अतिशय अल्प व्याजदराने त्याला हे सुद्धा दिलं. आणि काही समजा मग अशी मी म्हटलं का काही नैसर्गिक आपत्ती आली किंवा काही आलं तर त्याला सुद्धा सवलत देते आणि शासन ती भरपाई करते. म्हणजे या संस्था ज्या निर्माण केलेल्या आहेत एनसीडीसी, एमएससी बँक, नाबार्ड, शेवटी पैसा शासनालाच त्यांना द्यावा लागतो आणि हे कशासाठी, तर शेतकऱ्यांचं कल्याण व्हावं याच्यासाठी म्हणून ही संपूर्ण सोपस्कार आहे. तर हा म्हणजे पहिल्या पुस्तकामध्ये आपण याचा उल्लेख अतिशय सविस्तरपणे केलेला आहे आणि ज्याला या क्षेत्रामध्ये काही नवीन प्रकारच्या सहकारी संस्था कृषीवर आधारित असं म्हणून कृषीच्या बाहेर नाही ह्या कर्ज फक्त कोणाला देतील की ज्या कृषीवर आधारित सहकारी संस्था निर्माण झालेल्या आहे त्यांनाच हा कर्ज पुरवठा उपलब्ध होईल, इतरांना पुरवठा मिळणार नाही कर्ज पुरवठा. तर हा याच्यातला महत्वाचा आणि पहिलं पुस्तक त्याच्यामध्ये आपण मुद्दाम हे संपूर्ण त्याच्यामध्ये डिटेल आपण दिलेलं आहे आणि डिटेल हे देऊन त्याच्याशी चर्चा केलेली आहे. एनसीडीसीचा आपण ऑब्जेक्टिव्ह दिलेला आहे. आता एनसीडीसीचं कसं आहे, एनसीडीसीला कृषीमंत्री केंद्राचा कृषीमंत्री हा अध्यक्ष असतो पदसिद्ध, तर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचा अध्यक्ष हा त्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका ज्या आहेत त्याच्यातून तो निवडून जातो. त्याची कॅटेगरी आहे, ती वर्गवारी केलेली आहे. परंतु एनसीडीसीला मात्र तिथं हे नाही, तिथं जो भारताचा कृषीमंत्री असेल तोच पदसिद्ध त्या एनसीडीसीचा अध्यक्ष असतो, हे या ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजे. आणि म्हणून याच्यामध्ये आपण एक असा विषय आपण त्याच्यामध्ये एक थोडासा टाकलेला होता की कोऑपरेटिव्ह इकॉनॉमी ही फार मोठी आहे. 100,000 कोटी रुपयाची उलाढाल आपण दरवर्षी करतो. ही सहकारी अर्थव्यवस्था आहे, पॅरलल अशी अर्थव्यवस्था आहे. म्हणजे गव्हर्नमेंटची पंचवार्षिक योजना तुमच्या महाराष्ट्र शासनाची आणि सहकारी संस्थांकडे असलेले फंड्स, त्यांचं शेअर कॅपिटल याचा जर विचार केला तर फार मोठी अशी यंत्रणा याच्यामध्ये आहे. म्हणजे ज्याला आपण कोऑपरेटिव्ह ही स्वतंत्र अशी सहकारी अर्थव्यवस्था आता निर्माण झालेली आहे. आपण म्हणतो ना कधी कधी का बा प्रेशर ग्रुप्स येतात, म्हणजे ज्याला आपण शुगर लॉबी म्हणतो, कॉटन लॉबी म्हणतो, की महाराष्ट्र शासन चालवण्यामध्ये यांचा फार मोठा भाग असतो, यांचं दडपण असते सरकारवर. शुगर लॉबी काय करेल, कॉटन लॉबी काय करेल, कारण यांच्याशी सर्व सभासद असतात. अनेक जवळजवळ आपल्या महाराष्ट्रामध्ये जर आपण विचार केला तर एक जवळजवळ 6 कोटी सभासद आहे सहकारी संस्थांची. 2,70,000 सहकारी संस्था आहे आणि 6 कोटी सभासद आहे. सहकारी संस्थांची त्यांचं टर्न ओव्हर किंवा उलाढाल आपण पाहिली तर 100,000 कोटीच्या वर ते उलाढाल. ठेवी भरपूर आहेत. आज आपण नागरी सहकारी बँका जर बघितल्या तर 600 नागरी सहकारी बँका आहेत महाराष्ट्रामध्ये. 22,000 विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्या आहेत. 37 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आहेत. सहकारी साखर कारखाने 250 सहकारी साखर कारखाने आहे. सहकारी सूतगिरण्या 200 आहेत आणि जवळजवळ 20,000 डेअरी को-ऑपरेटिव्ह सोसायटी आहे म्हणजे दुग्ध उत्पादक सहकारी संस्था. म्हणजे एवढा मोठा व्याप आहे आणि एवढ्या मोठ्या सहकारी संस्थांची जी एकंदरीत अर्थव्यवस्था आहे ही अतिशय महत्वाची आहे. याच्याकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालता येणार नाही. 20 लाख लोक या क्षेत्रामध्ये काम करतात, रोजी रोटी कमावतात आणि त्याच्यामुळं याकडे सुद्धा शासनानं अतिशय वेगळ्या पद्धतीनं पाहण्याची गरज आहे आणि वेगळं एक स्ट्रक्चर याच्यामध्ये जसं आपण त्याला म्हणू सेवकांचं पगार असेल किंवा सेवकांचं मॅनेजमेंट असेल किंवा त्याच्या ट्रान्सफर असतील किंवा आणखी काही त्यांचे बाय प्रोडक्ट असतील याच्याकडे मात्र लक्ष देण्याची गरज आहे. कारण आता सहकारी अर्थव्यवस्थेवर सुद्धा परिणाम होत आहे. कारण आपण 1991 नवीन आर्थिक धोरण सुरू केलं, त्याच्यामुळं आपण सर्वांना आता स्वतंत्रता आणि स्वायत्तता देऊन टाकली आणि मग सहकारी संस्थांनी सुद्धा या स्पर्धेमध्ये उतरायला पाहिजे असं शासन जेव्हा म्हणते तेव्हा मग ह्या सहकारी संस्थांनी स्वतःचे फंड्स ते निर्माण केले पाहिजे. शासन यांना किती शेअर कॅपिटल देते किंवा एनसीडीसी यांना किती सबसिडी देते त्याचं पॉलिसी ठरवली पाहिजे. जर सहकारी संस्था सारख्या तोट्यामध्ये राहत असेल तर त्या तोट्यात येणाऱ्या संस्थांना आपण काय हे केलं पाहिजे, त्यांच्यासाठी कोणत्या प्रकारची आखणी केली पाहिजे हे आपण निश्चित करून या संस्था शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीनं जगवणं आवश्यक आहे. म्हणजे संस्था ह्या कधी बंद पडणार नाही, परंतु आता याच्यामध्ये जे एक संपूर्ण इतर बँका सुद्धा शेतीसाठी कर्ज पुरवठा करतायत, त्यांना सुद्धा शेतकरी जातात त्यांच्याकडे. काही अशा प्रायव्हेट बँका सुद्धा याच्यामध्ये आलेल्या आहेत, नॅशनलाइज बँका आहेत, काही नागरी सहकारी पतसंस्था सुद्धा कर्ज पुरवठा करतायत. तर हे स्ट्रक्चर जे शेतीसाठी कर्ज पुरवठा करणारं जे स्ट्रक्चर आहे हे सध्याचं स्ट्रक्चर हे अतिशय व्यवस्थित आहे असं मला वाटतं. जिल्हा बँक आणि राज्य सहकारी बँक त्याच्यावर इतर कोणालाही हस्तक्षेप करून देता कामा नये असं माझं या ठिकाणी प्रामाणिक मत आहे. म्हणजे ह्या पहिल्या पुस्तकामध्ये आपण हे सर्व कृषी पतपुरवठा जे आहे त्याच्यामध्ये आपण त्याचा उहापोह केलेला आहे. आता याच्यावरचं जे दुसरं पुस्तक आहे पणन व प्रक्रिया सहकारी संस्था. पणन म्हणजे मार्केटिंग आणि प्रक्रिया म्हणजे प्रोसेसिंग, म्हणजे मार्केटिंग अँड प्रोसेसिंग कोऑपरेटिव्ह सोसायटीज. त्याचे उदाहरण सांगत असताना मी सांगितलं की बा पणनमध्ये जसं उदाहरणार्थ खरेदी विक्री सहकारी संस्था. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्याला खरेदी विक्री सहकारी संस्था आहेत. महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्याला जवळजवळ कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. साधारणपणे 250 तालुके तरी माझ्या माहितीप्रमाणे असावेत, आहेतच 250 तालुके महाराष्ट्रामध्ये आहे. ज्याप्रमाणे 36 जिल्हे आहे त्याप्रमाणे 250 तालुके आहेत. आता या प्रत्येक तालुक्याला म्हणजे मार्केटिंग युनिट जे आपण आता प्रोसेसिंग वापर नंतर येऊ मार्केटिंग युनिटवर बोलतो तर ह्या मार्केटिंगमध्ये या संस्था गणल्या जातात. कोणत्या? तर खरेदी विक्री सहकारी संस्था, कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि त्या अनुषंगाने इतर स्थापन झालेल्या संस्था ह्या मार्केटिंग संस्था आहेत. यांनी काय करायचं? शेतमालाचंच मार्केटिंग करायचं आहे हे तुम्ही लक्षात घ्या. कृषी उत्पन्न बाजार समिती काय करते? शेतकऱ्याचाच माल तिथे विक्रीला ठेवते की नाही, मग त्या ठिकाणी व्यापारी असतात, मग काही सहकारी संस्था असतात, काही दलाल असतात, ते माल त्याची अशी बोली लावून ते विकत घेतात आणि मग ते मार्केटमध्ये रिटेलरला विकतात. अशा प्रकारचं स्वरूप आहे. खरेदी विक्रीचंही स्वरूप तेच आहे. ज्या मार्केटिंग कोऑपरेटिव्ह सोसायटीज आहे ना, खरेदी विक्री म्हणजे शेतमालाची खरेदी करणे आणि विक्री करणे. आणि सुरुवातीला ह्या खरेदी विक्री संस्थांनी ज्या गव्हर्नमेंटच्या ज्या काही एकाधिकार योजना होत्या त्याची फार मोठ्या चांगल्या प्रमाणामध्ये यांनी अंमलबजावणी केली. मग एकाधिकार ज्वार खरेदी योजना असेल किंवा एकाधिकार कापूस एकाधिकार योजना असेल, ज्या शासनाच्या योजना होत्या ना, ह्या खरेदी विक्री सहकारी संस्थांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये यशस्वी करून दाखवल्या. सारखा पैशाचा ओघ त्यांच्याकडे राहायचा, अतिशय चांगल्या प्रकारे काम करत होत्या. परंतु मध्यंतरी काय, आणि शेतकऱ्यांच्या मालातूनच ती वसुली होत असल्यामुळं या संस्थांचा कारभार चांगला, म्हणजे ज्याला आपण शेतमालातूनच परस्पर वसुली, कर्जाची वसुली, दिलेल्या कर्जाची वसुली, हे धोरण त्याच्यामध्ये होतं. गोरवाला समितीनं सांगितलं का नाही, नुसतं त्यांना कर्ज देऊ नका, तर काही प्रमाणामध्ये त्याची वसुली सुद्धा, त्याच्या शेतमाल जो विकतो आहे त्याच्यातून तुम्ही वसुली करत जा, 20%, 25% असं त्याचं धोरण ठरवून दिलेलं होतं. आणि चांगल्या प्रकारे, म्हणजे मला तर असं वाटतं की जवळजवळ 1990-91 पर्यंत ह्या संस्था चांगल्या चालल्या, म्हणजे कुठपर्यंत 1991 पर्यंत. परंतु जेव्हा मग नवीन आर्थिक धोरण आलं 91 मध्ये, खुली स्पर्धा सुरू झाली, नवीन आर्थिक धोरण आलं, जागतिकीकरण आलं, खाजगीकरण आलं, ग्लोबलायझेशन, तर ह्या आल्यानंतर ह्या संस्था मात्र हळूहळू लयाला जात गेल्या. त्याच्यामुळे त्यांच्याकडे आता सध्या बऱ्याचशा जवळजवळ 75-80% संस्था ह्या बंद अवस्थेमध्ये आहेत. आणि म्हणून याला परत आणखी ऊर्जितावस्था आणण्याची असेल तर हे जे काही जुन्या समित्यांनी, जसं उदाहरणार्थ गोरवाला समिती आहे, वैकुंठ मेहता समिती आहे, किंवा आणखी जे काही समिती आपण नियुक्त केलेल्या आहे, त्या समित्यांनी चांगल्या शिफारशी केल्या, परंतु त्याच्याकडे ते आपण गांभीर्यानं स्वीकारल्या नाही, दुर्लक्ष झालं, आणि म्हणून या संस्थांचं जे एकंदरीत कामकाजाची पद्धती आहे ती ढेपाळली, आणि या संस्था, त्यातले कर्मचारी बेकार झालेत, म्हणजे सुशिक्षित बेरोजगारी फार मोठ्या प्रमाणामध्ये याच्यातून निर्माण झाली. म्हणजे हा मार्केटिंग. आणि आता आपण प्रोसेसिंगमध्ये आलो, तर प्रोसेसिंगमध्ये तुम्हाला याही संस्थांची काही परिस्थिती चांगली आहे असं म्हणता येणार नाही. आता अर्थात काही बऱ्याचशा संस्था त्याच्यामध्ये आहे, आणि प्रोसेसिंगमध्ये प्रामुख्यानं आपण सहकारी साखर कारखाने, हा एक महत्वाचा भाग त्याच्यामध्ये आहे. सहकारी सूत गिरण्या आणि कापड गिरण्या, हा एक महत्वाचा आहे. सहकारी दुग्ध व्यवसाय, हा एक प्रक्रियामध्ये येतो ना, प्रोसेसिंगमध्ये, हा प्रोसेसिंगमध्ये येतो. मत्स्य व्यवसाय, हा सुद्धा प्रोसेसिंगमध्ये येतो, त्याचं मासळीवर प्रक्रिया करून मग ते मार्केटिंग, माल विकणे वगैरे, अशा म्हणजे ज्या जो त्यांचा कच्चा माल असतो त्याच्यावर प्रक्रिया करून मग त्याचं आपण विक्री करते, ह्या प्रोसेसिंग संस्था आहेत, त्याला महत्वाचं आहे. आता बघा, आपण आता मार्केटमध्ये जर आपण फुलं घ्यायला गेलो, खुले फुलं 10 रुपयाचे 15 रुपयाचे, तर आपल्याला तो 15-20 रुपयाचे फुलं घेतो, पैसे देतो, फुलं आणतो. आणि त्याच फुलाचा जर आपण असा सुंदर हार करून त्या व्यापाऱ्याने विकला, तर आपण त्याला 40-50 रुपये देतो. म्हणजे हे प्रोसेसिंग केलं आपण त्याच्यावर. बघा, त्या फुलांवर प्रोसेसिंग केलं आणि त्याचा आपण हार तयार केला आणि त्याची किंमत वाढली, आपोआपच वाढणार ना. जसं आपण ऊसाचा आहे, ऊसाचं आपण आधी मार्केटिंग केलं, शेतकऱ्या ऊस घेतला, नंतर मग त्याच्यावर प्रोसेसिंग केलं, मग मग भाव वाढतच जाते ना त्याचे, प्रोसेसिंग, मग साखर, मग त्याच्यातून बाय प्रॉडक्ट, मग मद्य निर्मिती, मग कागद निर्मिती, मग कार्डबोर्ड, हार्डबोर्ड वगैरे वगैरे, अनेक विद्युत निर्मिती सुद्धा, मग याच्यातून उत्पन्न, याच्यातून तुम्हाला उत्पन्न जास्त मिळत जाते ना. म्हणजे हा प्रोसेसिंगमध्ये तुम्हाला फायदा एक आहे की बाय प्रॉडक्ट आपल्याला निर्माण करता येते आणि त्याच्यातून आपल्याला उपप्रक्रिया उद्योग सुरू केल्यामुळं बराचसा त्याच्यामध्ये संस्थांना नफा मिळतो. तर हा एक फायदा त्याच्यामध्ये होतो. तर ह्या प्रोसेसिंग युनिटमध्ये येणाऱ्या ह्या अशा असंख्य संस्था आहेत. तर त्याचा सुद्धा आपण यालासाठी सुद्धा आपलं NCDC किंवा इतर प्रकारच्या सहकारी संस्था, नाबार्ड वगैरे, MSE बँक वगैरे कर्ज पुरवठा करत असतात. तर हा एक भाग त्याच्यामध्ये आलेला. म्हणजे दुसऱ्या पुस्तकामध्ये आपण याच्यावर, म्हणजे त्याच्यामध्ये खरेदी विक्री घेतल्या, कृषी उत्पन्न बाजार समिती घेतल्या, महाराष्ट्र स्टेट, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ आहे त्याच्यामध्ये, ते मार्केटिंग जे आहे शासनाचा विभाग त्याच्या अंडर त्याच्यामध्ये येतात. हे वेअर हाऊसिंग आहे, कोल्ड स्टोरेज आहे, गोदाम ज्याला आपण बांधणी म्हणतो, त्याच्यासाठी सुद्धा हे कर्ज मिळते ना तुम्हाला. तुम्ही शेततळे आहे त्याला तुम्हाला कर्ज देतात. नंतर तुम्हाला काही त्याच्यामध्ये कोल्ड स्टोरेजमध्ये तात्पुरता जोपर्यंत शेतकऱ्याला किंमत मिळत नाही त्या भावाची तोपर्यंत तुम्ही माल त्याच्यामध्ये साठवून ठेवू शकता. मग व्यापार चालल्याबरोबर मग तुम्ही ते माल विकू शकता म्हणजे त्याला दोन पैसे जास्त मिळते. तर कोल्ड स्टोरेजची व्यवस्था आहे, सर्वसाधारण गोदामाची व्यवस्था त्याच्यामध्ये तुम्हाला करता येते. त्याच्यासाठी म्हणून कृषी उत्पादन मंडळ हे फार मोठा आर्थिक लाभ त्याच्यामध्ये देतात. आणि छोट्या छोट्या आकाराचे गोडाऊन्स म्हणजे जेणेकरून एक 1250 टन 1000 टन अशा प्रकारचे विक्रया त्याची गोदामाची रचना त्याचं डिझाईन ते कसं करावं याचं सुद्धा तुम्हाला तांत्रिक मार्गदर्शन दिल्या जाते. त्याच्यावर तुम्हाला सबसिडी मिळते. तुम्ही गोदाम व्यवस्था सुद्धा तुम्ही तुमच्या शेतावर किंवा ह्या ज्या सोसायट्या असेल त्या सोसायट्यांनी सुरू केलं पाहिजे. बरंच त्याच्यामध्ये म्हणजे हा एक सहउद्योग त्याच्यामध्ये झाला. म्हणजे हा मेन आपलं काम सांभाळून दुसऱ्या सुद्धा युनिटकडे जर आपण लक्ष दिलं तर त्याच्यामधून आपल्याला अनेक प्रकारचा वाटा त्याच्यामध्ये. नंतर नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड आहे, एक बोर्ड आहे, डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड आहे, असे हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंडर आहे. तुम्ही त्याच्याकडे योजना चांगली असेल योजना तुम्ही प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करून त्यांना हे करा, सबमिट करा, ते तुमच्या त्या प्रोजेक्टचा अभ्यास करतील, तुम्हाला ते युनिट उभा करून देतील. आजकाल असं आहे ना, शेतावरच तुम्हाला तिथं मिळेल ना, तुम्हाला तिथं जायची गरज नाही. आणि म्हणून ही जी संपूर्ण यंत्रणा आहे, आजकाल इंटरनेटवर संपूर्ण त्याची माहिती येते त्याच्यामुळे तो काही प्रश्न नाही. परंतु तुमच्या शेताच्या बांधावर जर तुम्हाला तशी व्यवस्था करायची असेल तर ते तुमचं ते डिझाईन तयार करून देणं, त्याचं किती जागा आहे, किती किती मोकळी ठेवायची, कसं ठेवायचं, किती कॅपॅसिटीचं गोडाऊन पाहिजे, हे ठरवून तुम्हाला लोन केस मंजूर केल्या जाते त्याच्यामध्ये. म्हणजे ही संपूर्ण पण याची ही यंत्रणा कुठे आहे, कशी आहे, कुठे गेलं पाहिजे याचा अप्रोच करण्यासाठी मग आपल्याला याचा अभ्यास करावा लागेल ना. म्हणजे जो सहकारी कृषी व्यवसाय ज्याला आपण म्हणतो त्याचा अभ्यास करावा लागेल. तर हा एक महत्वाचा भाग त्याच्यामध्ये आहे. आणि हे गांभीर्यानं जर आपण पाहिलं तर या पुस्तकाची संपूर्ण जी आपण केलेली रचना आहे ते तुमच्या याच्यामध्ये लक्षात येईल. त्यानंतर याच पुस्तकामध्ये अजून आपण कुक्कुटपालन आहे, कोंबडी व्यवसाय पालन, पिगरी आहे म्हणजे डुक्कर पालन, म्हणजे शेती, कारण शेतीवर आधारित उद्योग का करायचे आपल्याला की शेती ही 12 महिने आपण करत नाही, 12 महिने शेतीतून उत्पादन घेत नाही. आणि शेतीमध्ये जागा असते, चारा असते, त्या जनावरांना चारा मिळतो, पशूंना चारा मिळतो, बकरी पालन आहे, डेअरी पालन आहे, तर यांना आपल्याला शेतातूनच मिळतो. त्याच्यामुळे त्याच्यावर आपल्याला जास्त एक्सेस असा खर्च करावा लागत नाही आणि म्हणून त्याचं आपल्याला त्या शेतीतून तो फायदा घेता येतो. म्हणून अशा प्रकारच्या छोट्या छोट्या संस्था आपण त्याच्यामध्ये वेगळे व्यवसाय ज्याला आपण शेतीला पूरक व्यवसाय असं म्हणतो ते आपण त्याच्यामध्ये सुरू केले पाहिजे. तर त्याच्यातून आपला हा व्यवसाय, कारण आज परिस्थिती वाईट आहे तशी शेतीची, बघायला गेलं तर बऱ्याचशा शेतकऱ्यांची चांगले उदाहरणं येतात. मग शेतकीनं इतकं इथं उत्पन्न काढलं, असं केलं, तसं केलं, बऱ्याचशा उदाहरणं चांगले येतात. आणि स्वयंशासित म्हणजे स्वतःच्या पायावर त्यांनी शेती व्यवसाय उभा केलेला आहे आणि कोणत्याही प्रकारचं वित्त पुरवठा किंवा कर्ज पुरवठ्याचं सहाय्य न घेता, म्हणजे अशा सुद्धा संस्था आपल्या शेतकरी व्यवसाय करतात. आणि त्या दृष्टीनं सुद्धा शेतकऱ्यांनी ठीक आहे, आता 1 एकर असेल, 1.5 एकर असेल, 2.5 हेक्टर असेल, शेती परवडणार नाही तुम्हाला. म्हणून तुम्हाला आता ते कसं, शेती हा एकट्याचा व्यवसाय नाहीच आहे. पूर्वीपासून ना जे आपण समजत आलो ना की शेती, ज्याच्याकडे शेती आहे त्यांनी त्या शेतीवर राबायचं, हा शेती हा एकट्याचा व्यवसाय होऊ शकत नाही, हा कम्युनिटी व्यवसाय आहे. त्या तिथल्या एक 15-20 एकरामध्ये पसरलेल्या शेतकऱ्यांनी मग सहकाराच्या माध्यमातून येऊ नाही तर मग पर्सनल व्यक्तीशी आव्यो, त्यांनी एकत्रित येऊन ही शेती केली पाहिजे तर त्याला ती परवडेल. मग शेतकरी मध्ये तो शेतकरी जातो, त्याची बायको जातो, त्याचे मुलं जातात, त्याचे कुटुंब जातात, सर्व त्याच कामी लागतात. अरे आपण म्हणतो की शेतीवरचा भार आपल्याला कमी करायचा आहे उद्या, तर कसं होईल याच्यामध्ये. आणि म्हणून याच्यामध्ये हा मार्ग इवन आपल्या याच्यातच नाही, विदेशीमध्ये सुद्धा अशाच प्रकारे शेती केली. काही विदेशात तर शेतीच नाही आहे. इस्रायलमध्ये शेती आहे का? नाही आहे ना, फार कमी प्रमाणामध्ये असेल. पण ते कसं त्या ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञानाचा म्हणजे जिथं ठिबक सिंचन असेल ज्याला आपण ड्रीप इरिगेशन म्हणतो, स्प्रिंकलर असेल, कुठं वापर करायचा कुठं नाही, ऊसाच्या शेतीचा प्रश्न आपल्याला ऊसाच्या पाण्याचा प्रश्न नेहमी दर वर्षाला उद्भवतो की ऊसाला जास्त पाणी लागते म्हणून इतर पिकावर त्याचा परिणाम होतो. तर याच्यावर सुद्धा आपल्याला विचार करण्याची आवश्यकता आहे. नवीन जे आता युवा पिढी शेतकऱ्यांची जी युवा, ठीक आहे जुनी पिढी गेली, परंतु युवा पिढीतून याच्यातून काही संशोधन करायला पाहिजे ना, तरच हा व्यवसाय आपल्याला किफायतशीर ठरेल, फायदेशीर ठरेल. हा एक महत्वाचा व्यवसाय याच्यामध्ये, हा याच्यामध्ये म्हणजे जे जोडधंदे म्हणतो ते त्याच्यातून आपल्याला निर्माण करता येऊ शकतात. आणि जर निर्माण केलं नाही तर मग हा शेती व्यवसाय आजबट्ट्याचा होतो, आणि आजबट्ट्याचा होऊ नये याच्यासाठी आपल्याला थोडीशी सावधानता बाळगण्याची गरज आहे. मग तिसरं जे पुस्तक आहे याच्यावरचं, म्हणजे दुसरं पुस्तक होतं कृषी पतपुरवठा, आणि तिसऱ्या पुस्तकावर येतो आहे आपण आता, तर कृषी व्यवसाय संज्ञापन म्हणजे ऍग्री बिझनेस कम्युनिकेशन. कृषी व्यवसाय संज्ञापन म्हणजे ज्याला आपण थोडस माहिती तंत्रज्ञानाचा हा भाग आहे, ते याच्यामध्ये थोडंसं आपण काही चॅप्टर त्याच्यामध्ये टाकलेले आहे. त्याच्यात प्रामुख्यानं कृषी संप्रेषण, कृषी प्रदर्शनी आहे, कृषी प्रदर्शनाची माहिती आहे, कृषी पर्यटन आहे, नंतर विशेष पर्यटन आहे, माहिती तंत्रज्ञान आहे, नंतर शेती व्यवसायासाठी इंटरनेटचा वापर आहे, आणि ॲग्री इन्फॉर्मॅटिक्स म्हणजे कृषी माहिती तंत्रज्ञान. म्हणजे हे एवढे संपूर्ण आपण त्याच्यामध्ये जवळजवळ 10 युनिट आपण या पुस्तकामध्ये टाकलेले आहे. अतिशय उपयुक्त असं पुस्तक आहे. आता आपण बरेचसे शेतकरी आता हे सुरू केलेलं आहे की त्या त्या शेतावर काहीतरी असं जसं काही एक वेगळा उद्योग सुरू करायचा, जिथं काही रेशीम उद्योग असेल किंवा वरहा पालन आपलं त्याला काय शहामृग पालन असेल, हे आकर्षणाचे केंद्र आहेत. ते ठिकाणी पर्यटन असेल, थोडंसं कृषी पर्यटन बहुत चांगली. आता माझ्या एक उदाहरण की मी पुण्याला असताना आमचे एक मित्र होते, तर त्या दोघांची शेती होती, त्यांनी वाटणी केली शेतीची. पौड भागामध्ये त्यांची शेती आहे, पिरंगुट म्हणून आहे. मी मुद्दाम त्या शेतीवर पण गेलो होतो, जाऊन आलो, त्यांनीच मला नेलं होतं. पिरंगुटकडे जाताना त्यांची शेती आहे, पौड पौड पुण्यावरून पौड आहे, पौडवरून पिरंगुटकडे जाणारा तो एक रस्ता आहे. त्या ठिकाणी आता मोठमोठ्या लवासा सिटी वगैरे मोठमोठे उद्योग प्रकल्प उभे आहेत. तर त्यांच्यामध्ये शेतीच्या वाटल्या झाल्या, तर एका भावाला आली अशी जमीन ज्याच्यात नाले खड्डे उंच सखल अशी टेकडी आणि अशी ती शेती होती, त्याला आली ती शेती. आणि दुसऱ्याला सपाट आली, दुसऱ्याला सपाट आली. तर तो काय म्हणे की नाही, मला ही माझ्या वाट्याला जी जमीन आलेली आहे उंच सकल भागातली ती मला नको, मला ती जी आहे ना सपाट जमीन शेती ती मला पाहिजे माझ्या नावात. त्या भावानी म्हणजे ज्याच्याकडे आली होती त्यांनी मोठ्या मनानं ते मान्य केलं की ठीक आहे तू माझ्या वाट्याला आलेली जमीन तू कर, सपाट बिलकुल अशी चांगली बिलकुल प्लेट म्हणजे टेबल फार्मिंग, आणि याच्याकडे मग यांनी घेतली ती जमीन. त्या ठिकाणी बघा म्हणजे अतिशय मला तर फार आनंद झाला ते पाहताना. त्या ठिकाणी जिथून ते असे खोल घड्या होत्या किंवा उंच सकल भाग होतं, त्यांनी ते बांधून काढलं व्यवस्थित. त्याच्यात त्यांनी काही दुरुस्ती केलेली नाही शेतामध्ये, हे बघा, त्याच्यामध्ये व्यवस्थित बांधलं, त्याच्यात पाणी सोडलं, नंतर त्याच्यात काही ठिकाणी असे लॉन्स केले, आणि निसर्ग हॉटेल म्हणून त्यांनी ते तयार केलं. निसर्ग हॉटेल त्याचं नाव, निसर्ग हॉटेल. शेती काही थोड्या भागात हे पीक घेत असेल, थोड्या भागात हे घेत असेल, तो भाग वेगळा, परंतु त्यानं अतिशय सुंदर त्याच्यावर असे पूल बांधले, असे छोटे छोटे काही अशा त्या जे लोकांना आजकाल ते राहाटी पाहिजे ना राहण्यासाठी असे स्वतंत्र घरं तसे बांधून काढले त्यांनी तिथं बरोबर. जंगल होतंच तिथं, त्या जंगलाची चांगली वाढ केली. जिथं जिथं पाणी होतं तिथं त्यांनी झरे सोडले त्याच्यामध्ये, बघा झरे सोडले, निसर्ग म्हणून त्याला हॉटेल नाव दिलं आणि 1 कोटीचा खर्च त्यांनी त्याच्यावर केला आणि आज तो सुखात आहे. म्हणजे पा, म्हणजे ज्याच्या वाट्याला ती जी सपाट जमीन आली होती ती त्यांनी त्याला देऊन टाकली आणि स्वतः ही जमीन केली. आणि बघा आता याला हे काय, म्हणून आपण जे म्हणतो ना ब्रेन, म्हणून बौद्धिक संपदा कायदा झाला. कशासाठी झाला? तर त्यांनी त्याच्या ब्रेनचा वापर केला, इंजिनियरला हाताशी धरलं व्यवस्थित आणि त्याची आखणी केली, असं नाही स्वतःहून नाही, त्यांनी तो एक तंत्रज्ञ घेतला, इंजिनियर केला आणि त्यांनी त्याचा प्लॅन सांगितला बरोबर. म्हणजे तो शेतकरीच, पहा तो जो व्यक्ती होता तो आमचा मित्र, तो शेतकरीच होता आणि त्याच्या डोक्यामध्ये ही नाही ना हे अशी जमीन आहे तर आपल्याला याचाच उपयोग घेता येईल. इंजिनियरला पकडलं आणि इंजिनियरला पकडून बरोबर त्यांनी त्या शेतीचं हॉटेल करून टाकलं, निसर्ग हॉटेल, सुंदर परिसर केला. म्हणजे बघा, म्हणजे त्याच्यामध्ये काय, म्हणजे हे झालं पर्यटन, म्हणजे शेतीचं जे आहे ना ते पर्यटन झालं. आता तिकडे हुरडा पार्ट्या शेतामध्ये करतात प्रामुख्याने विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये हे सोंगे असतात. तर त्याच्यामध्ये काही काही शेतकऱ्यांनी जे रोडवरच्या शेती आहे त्यांनी लावलं की त्या हुरडा पार्टीचं आयोजन अमुक अमुक वेळेस आले तर तुम्हाला मिळू शकते. म्हणजे झालं, म्हणजे लोक ते खाण्याच्या नावाने जातात, शेती पाहतात. आपले नाशिकमध्ये बऱ्याचशा ठिकाणी तुम्हाला असं वातावरण दिसेल की ज्या ठिकाणी थोडस पर्यटन भाव चांगला भाग आहे तिथं भेटी देतात, हे करतात. फुल शेती आहे, फुल शेती पाहायला जातात लोक. तर ह्या ज्या गोष्टी कोणाच्या मनामध्ये येत नाही त्याचं थोडस प्लॅनिंग करून ते इकॉनॉमिकली व्हायबल, म्हणजे ज्याला आपण प्रोफेशनल फार्मिंग कसं करता येईल या दृष्टीनं आता तुम्हाला त्याच्यावर जाण्याची गरज आहे. आता तसं शेती कमीच होत आहे कारण संपूर्ण ग्रामीण भागाचं हे शहरीकरण झालेलं आहे, तिथपर्यंत शेती गेलेल्या आहेत. पूर्वी जे शेतीला भाव नव्हतो त्या याच्यामध्ये 10 लाख रुपये, 20 लाख रुपये एकर, 25 लाख रुपये एकर आणि नाशिकला तर 1 कोटीच्या वर एकराचा भाव आहे. म्हणजे असं असे इतके भाव त्याच्यामध्ये वाढलेले आहेत या याच्यामुळे व्यवसाय. आणि त्याच्यामुळे शेती आता फार कमी लोकांकडे शिल्लक राहिलेली आहे आणि म्हणून आता ही शेती वाचवणेही आवश्यक आहे. वाचवण्यासाठी म्हणून मग आपल्याला ह्या तिसऱ्या पुस्तकाचा उपयोग होतो. निसर्ग पर्यटन, शेती पर्यटन, कृषी पर्यटन हे याच्यामध्ये आले पाहिजे. त्यामध्ये गोडाऊन्स आहे, काही ठिकाणी असं नवीन काही तंत्रज्ञान असेल तर ते शेतकऱ्यांनी तिथं थोडंसं हे केलं पाहिजे, त्याचं प्रदर्शन मांडलं पाहिजे, लोकांना ते कळलं पाहिजे का बा नाही ह्या शेतीत हे चालते म्हणून, तरच त्याच्यामध्ये शेतीचं आकर्षण वाढेल लोकांमध्ये. हे कृषी प्रदर्शन, कृषी प्रदर्शन आपल्या याच्यामध्ये भरत नव्हतं आधी. हे केव्हापासून सुरू झालं? जेव्हा भारताचे मंत्री, कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख झाले तेव्हा त्यांनी हे कृषी पर्यटनाची निर्मिती केली, कृषी प्रदर्शनाची. कृषी एक्झिबिशन होतच नव्हतं ना आपल्याकडे पहिलं, मग एक्झिबिशन त्यांनी घेतलं नाही बाबा हे कृषी मालाचं प्रदर्शन व्हायलाच पाहिजे. म्हणजे त्यांची भूमिका पहा त्यावेळेसचे ते, किंवा साधारण नेहरूच्या वेळेस ते कृषी मंत्री होते डॉक्टर पंजाबराव देशमुख, त्यांनी ह्या कृषी प्रदर्शनाची कल्पना त्यांची आहे, कृषी प्रदर्शनीची. नाफेड सारखी संस्था, नाफेड जी आहे ती संस्था यांनी निर्माण केलेली आहे, डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी ती स्थापन केलेली आहे कृषी मंत्री असताना. म्हणजे ह्या डोक्यातून अशा आयडिया अशा वेगवेगळ्या यायला पाहिजे असतात आणि त्या नुसत्या आयडिया येऊन नाही तर त्याचं इम्प्लिमेंटेशनही यायला पाहिजे आणि इम्प्लिमेंटेशन झाल्यानंतर त्याचा फायदा सुद्धा लोकांच्या समोर यायला पाहिजे. ह्या अतिशय महत्वाच्या गोष्टी याच्यामध्ये आहेत आणि म्हणून आपण जे म्हणतो की कृषीला जर महत्व यायचं असेल तर त्याच्यामध्ये आता हे बघा ना, बऱ्याचशा ठिकाणी मी बघितलं आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्यांनी चांगले प्रदर्शन असे मांडलेले आहेत शेतीमध्ये. शेतीमध्ये काही शोभिवंत अशा वस्तू जे पूर्वी बैलगाडी आपण पाहत होतो पण आता दिसत नाही, त्याचं एक प्रदर्शन त्यांनी ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये. जुन्या कशा वस्तू होत्या, म्हणजे 12 बलुतेदार जे 12 बलुतेदारांकडून जे शेतीची शेतीवर हे काही अवजारे हत्यारे तयार केले त्याचं प्रदर्शनी आहे. म्हणजे आजच्या युवा पिढीला ते हे वाटतं ना, आकर्षण वाटते त्याच्यामध्ये की नाही बाबा हे त्यावेळेस होत होतं. तर ह्या सर्व गोष्टी आपण ह्या कृषी पर्यटनाचा जर तुम्ही ह्या तिसऱ्या पुस्तकात वाचलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारची माहिती मिळू शकते. त्याच्यानंतर मग आपण येतो आहे चौथ्या पुस्तकाकडे. एक तो म्हणजे हा एक अतिशय महत्वाचा मुद्दा आहे, बाजारपेठ आणि विक्री व्यवस्थापन, शेतमालाची बाजारपेठ आणि विक्री व्यवस्थापन. मग अशी आपण चर्चा करत असताना म्हटलं का शेतीमध्ये सुद्धा नाशवंत वस्तू असतातच, कारण कायमस्वरूपी ह्या वस्तू नसतातच, आणि म्हणून त्याचं मार्केटिंग करणे ते आपल्या हातातून दुसऱ्या हाती तात्काळ पडणे ती वस्तू, याच्यातच तुमची खरी कसोटी आहे. जसं आपण म्हणतो की कसं एक उदाहरण तुम्हाला सांगायचं, अर्थशास्त्राचा सिद्धांत मध्ये ग्रेशम म्हणून होता, त्यांनी काय म्हटलंय की बॅड मनी ड्राइव्ज गुड मनी आउट ऑफ सर्क्युलेशन. म्हणजे थोडक्यात असं की आपल्याजवळ एखादं चांगलं चलन असेल, नाणं असेल किंवा चांगली नवीन नोट करकरीत नोट असेल तर ती आपण आपल्या खिशातच ठेवतो, ते लवकर आपण बाहेर चलनामध्ये आणत नाही. तर चलनामध्ये काय आणतो आपण, फाटकी नोट असेल तर ती कोणाच्या तरी मस्तकी मारण्याचा प्रयत्न करतो, किंवा एखादं गुडगुडीत झालेलं नाणं असेल ते सुद्धा आपण ते कुठंतरी भाजीवाल्याच्या याच्यामध्ये किंवा याच्यामध्ये ते आपण काढून टाकतो, आपण आपल्याजवळ ठेवत नाही. म्हणजे मार्केटिंगचं हे तंत्र आपल्याला अवगत आहे ना पूर्वीपासून, ते ग्रेशमनं त्याच्यामध्ये नवीन सांगितलंच नाही, परंतु ते सांगितलं उदाहरण असं महत्वाचं आहे त्याच्यामध्ये. आणि म्हणून त्याचं मार्केटिंग ताबडतोब होणे, त्याच्यामध्ये नफ्या तोट्याचा खरं म्हणजे विचारच होऊ नये. खरं म्हणजे जेव्हा वस्तू जेव्हा आपल्याला हे असते आणि काही साठवणुकीचं साधन नसते आणि नाशवंत माल आहे किंवा कालांतराने तो खराबच होणार आहे, त्याच्यामुळे आपण त्याची रिस्क घेऊ नये. म्हणजे रिस्क जो फॅक्टर आहे हा शेतीमालामध्ये असतो. आपण दरवर्षी पाहतो ना, कधी कधी कांद्याचे भाव 100 रुपये किलो झालेले पाहिलेले आहे. आज तुम्हाला 500 रुपयामध्ये 40 किलो कांदे मिळतात. 500 रुपयामध्ये 40 किलोचा एक कांद्याचा कट्टा असतो मार्केटमध्ये, ते लोक घेऊन जातात. 40 किलोचा तो कट्टा असतो, 400 रुपयाला साधारण मिळतो आज. पण हेच भाव नंतर कालांतर, कारण शेवटी पेरिशेबल हा संपूर्ण माल असल्यामुळं तो जास्त काळ राहत नाही. आणि म्हणून या दृष्टीनं जी बाजारपेठ मिळवायची आपल्याला, ते इंटरनेटवर सुद्धा बऱ्याचशा आजकाल हे पाहता येतात, त्याच्यामध्ये कुठं भाव आहे त्याचे भाव. आता किसान चॅनल आपण सुरू केलेलं आहे, आता जे केंद्र सरकार आहे त्याचं किसान चॅनलचं आपण परवा उद्घाटन केलेलं आहे नवीन सह्याद्री वाहिनीवर, दूरदर्शनवर, तर त्याचा सुद्धा आपल्याला आता उपयोग घेता येईल. म्हणजे गव्हर्नमेंट करते आपल्यासाठी, करत नाही असं नाही, परंतु त्याचा प्रॉपर कसा उपयोग करून घ्यायचा हा एक महत्वाचा हे आहे. त्याची बाजारपेठ कुठं असेल, कोणत्या ठिकाणी आपल्याला बाजारपेठ असेल, त्याची कुठं आपल्याला आणखी त्याची किंमत असेल, वाजवी किंमत असेल कुठं असेल, ग्राहकांना कोणत्या दर्जाचा माल पाहिजे आहे, कोणता माल नको आहे, तर याचा सुद्धा सर्वे आपल्याला मार्केट सर्वे केला पाहिजे ना. तर हा एक महत्वाचा फॅक्टर आपण त्याच्यामध्ये ह्या चौथ्या पुस्तकामध्ये आपण देशांतर्गत, म्हणजे तुम्हाला नुसतंच भारताचा विचार करून चालणार नाही, तर तिकडे जवळच्या लगतच्या देशामध्ये म्हणजे अरब देश असेल, इकडे तुमचं पाकिस्तान असेल, आता चीनमध्ये सुद्धा आपण पाहतोच ना, आता इंटरनॅशनल जे मार्केटिंग म्हणतो, बाजारपेठ म्हणतो, ती निर्माण झाली आहे. मग त्याच्यामध्ये आपल्याला त्या दर्जाचा माल तुम्हाला तयार करावा लागेल. पेनचे गणपती चीनवाला उत्पादन करतो आणि पेनचे गणपती म्हणून आपण विकत घेतो त्याला, म्हणजे ही पद्धती आहे आजही. म्हणजे सुरू पेनचे सुंदर, चीनचे सुंदर गणपती मार्केटमध्ये विकायला येतात आणि ते पेनचे म्हणूनच आपण विकत घेतो. म्हणजे आपल्या ज्या स्थानिक गरजा आहे वस्तूंच्या, त्याच्याकडे आपण लक्ष, त्याचं मार्केटिंग, त्याचं बाजारपेठ, याची जर चांगली आपण लिंक लावली, त्याची जर एक सवय लावली लोकांना, तर आपल्या भारतामध्ये उत्पादित होणाऱ्या वस्तूंनाही चांगल्या प्रकारचा बाजार उपलब्ध होतो, चांगले भाव मिळतात. आपण मात्र त्या दृष्टीनं आपल्याला याची थोडीशी आवश्यकता आहे, आणि म्हणून सहकारी व्यवस्थापन पदविकामध्ये हे चारही पुस्तकं जी आपण आता या ठिकाणी उल्लेख केलेला आहे, अतिशय त्यांनी जर अभ्यासक्रम पूर्ण केला किंवा अभ्यासक्रमामध्ये बसली नाही नुसतं पूरक वाचन केलं तरी त्यांना त्यांच्या व्यवसायामध्ये सखोल अशी माहिती देणारी हे पुस्तकं आहेत. आणि त्या दृष्टीनं विद्यार्थी म्हणून तुम्ही आपण या शिक्षणक्रमामध्ये सहभागी झालात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद.